आंख मारे, लेकिन मैं नहीं बल्कि दूसरी सारा। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर शुरू हुआ है मॉर्निंग नंबर वन, जिसे लेकर आई है आपकी आरजे सारा, सिर्फ आपके लिए। एक्चुअली काय ना कि आज एक खास व्यक्ति आपल्या सोबत इथे बोलण्यासाठी येणार आहे। म्हणजे आजच्या 2-3 वर्षापूर्वी शहर परिसरामध्ये समाधानकारक पाऊस झाला नव्हता, आणि म्हणूनच शहरातले परिसरातले माणसंच नाही तर पशु पक्षी जनावर यांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला होता। सध्याही आहे, पण याच गंभीर प्रश्नाला अरे अरे किती दुष्काळ पडलाय, अरे अरे पाणीच नाही असं करत बसण्यापेक्षा आपल्या शहरातल्या काही डॉक्टरांनी युवा नांदेड नावाने एक व्हॉट्सअपचा ग्रुप काढला, आणि या ग्रुपच्या माध्यमातून रत्नेश्वरी परिसरातल्या तलावातला गाळ काढण्याचा निर्धार त्यांनी केला। आणि पाहता पाहता रत्नेश्वरी तलावातला संपूर्ण गाळ काढून तलावाची खोली वाढवली, आणि आज या तलावात जनावरांना पिण्या इतकं पाणी तरी नक्कीच साठलेलं दिसतंय। तर त्यांच्याच ग्रुपमधले एक मेंबर आज आपल्यासोबत आहे, ते म्हणजे डॉक्टर गोपाल जाधव। तर त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊयात की कसं हे सगळं काही सुरू झालं, कुठून सुरुवात झाली या गोष्टीला।
2015 महाराष्ट्रामध्ये दुष्काळ होता मोठा, आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रम राबवले जात होते। त्याच्यामध्ये व्हॉट्सअपवर बऱ्याचशा पोस्ट फिरायच्या, बरेच लोक चर्चा करायचे। पण आम्ही 1-2-3 मित्रांनी असं ठरवलं की नुसती पोकळ चर्चा करण्यापेक्षा आपण काहीतरी काम करूयात। आणि मग आपण काय करावं असं लक्षात आल्यानंतर आपण रत्नेश्वरी म्हणून जे वडेपुरी मध्ये प्रसिद्ध ठिकाण आहे आपल्या नांदेडमध्ये, तिथे आम्ही जाण्याचा संकल्प केला। आणि तिथल्या गावकऱ्यांच्या मदतीने त्या डोंगरावर आपण काहीतरी काम करावं असं सुचलं आम्हाला। गावस्थांशी चर्चा केली थोडी, गावातल्या लोकांना काही फार सुरुवातीला वाटलं नाही म्हणजे की हे डॉक्टर लोक सगळे इथे येऊन काय करतील वगैरे, त्यांना संभ्रमच होता। पण आम्ही प्रत्यक्ष जाऊन तिथे डोंगराची पाहणी केली, जुने काही झाडं तिथे वाळत चाललेले होते। अशा परिस्थितीत असताना आपण तिथे म्हणलं डोंगरावरून वाहून जाणारं पाणी आपण अडवावं आणि या गावामध्ये काहीतरी पाण्याची चळवळ उभी करावी अशा हेतून आम्ही एकत्र आलो आणि प्रत्यक्षच काम करायची सुरुवात केली। की आपण जिम मध्ये जाऊन किंवा सकाळी वॉकला जाऊन जो आपली मेहनत वेस्ट करतो, त्यापेक्षा समाजाच्या कामाला येईल अशी मेहनत जर आपण केली तर ती म्हणजे कार्य त्याच्यातून उभं राहील असा म्हणून आम्ही चालू केलं ते सुरुवात।
वागे मे यार, नेहमी एसी केबिन मध्ये बसून आपल्याकडनं पैसे उकळतात असं आपल्याला वाटायचं या डॉक्टरांकडे बघून, पण डॉक्टर लोक असंही काही करू शकतात जरा विश्वास बसत नाही ना। लेकिन वाकई मी आपल्या शहरामध्ये हे करून दाखवलंय, आणि यांच्या सोबत आणखीन एक गप्पा आपण मारणार आहोत। बस सुनते रहिए सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।